आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आसाममध्ये 18,530 कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। आरक्षणाच्या रक्षणासाठी ओबीसी संघटनांचा 10 ऑक्टोबर रोजी नागपुरात महामोर्चा। सातारा इथे होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड। आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना पाकिस्तानशी आणि राज्यात पुन्हा पावसाची जोरदार हजेरी। पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। भारत जगातला सर्वात वेगानं विकसित होणारा देश असून त्याचप्रमाणे आसाम देखील देशातल्या सर्वात जलद वाढ नोंदवणाऱ्या राज्यांपैकी एक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। मोदींच्या हस्ते आज आसाममध्ये दरांग इथं 18,530 कोटी रुपयांच्या पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते।
विकसित असम का रास्ता और मजबूत करेंगे। असम भारत के ऊर्जा सामर्थ्य को बढ़ाने वाली धरती है। यहाँ से निकले पेट्रोलियम प्रोडक्ट देश के विकास को गति देते हैं।
संपूर्ण देश आज विकसित भारताच्या निर्मितीसाठी एकजुटीनं कार्य करत असून त्यात मुख्यत्वे युवा वर्गाचं योगदान बहुमोल आहे असं त्यांनी सांगितलं। आज देशभरात हिंदी दिवस साजरा केला जात आहे। 1949 मध्ये याच दिवशी संविधान सभेनं देवनागरी लिपीत लिहिलेल्या हिंदीला देशाची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। तर हिंदी भाषा देशातल्या विविध भाषा आणि बोलींमध्ये सेतूचं काम करते असं अमित शहा यांनी म्हटलं आहे। शहा यांच्या हस्ते आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं 5व्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते। गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे उद्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतील। उद्या सकाळी 11 वाजता त्यांचा शपथविधी होईल। या शपथविधी समारंभासाठी त्यांचं आज मुंबईत आगमन झालं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर त्यांचं स्वागत केलं। सीपी राधाकृष्णन यांच्या उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यानं रिक्त झालेल्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी राष्ट्रपतींनी आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवली आहे। राज्य सरकारनं 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। या शासन निर्णयामध्ये आधी पात्र असा शब्द होता जो वगळून पुन्हा नवीन शासन निर्णय काढण्यात आला। तो ओबीसींच्या हक्कांवर गदा आणणारा आहे। या विरोधात 10 ऑक्टोबर रोजी विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांचा नागपुरात महामोर्चा निघणार आहे अशी घोषणा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। विदर्भातील ओबीसी संघटनांची दुसरी बैठक आज नागपुरात पार पडली। नागपुरात 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महामोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियम इथून होणार तर मोर्चाची समाप्ती संविधान चौकात होईल। येणाऱ्या काळात शेतीत प्रगत तंत्रज्ञान आणून नवनवीन प्रयोग करायला हवेत। शेतमालावर प्रक्रिया करून उत्पादन वाढवणं गरजेचं आहे तरच शेतकरी वाचेल आणि त्यांच्या आत्महत्या थांबू शकतील असं मत केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं। नाम फाउंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी आज पुण्यात बोलत होते। राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत, नाम फाउंडेशन नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशीला प्रोत्साहन देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याच्या हेतूनं देशभरातील व्यापारी संघटना, त्यांचे अध्यक्ष आणि महामंत्री यांचे 2 दिवसीय व्यापारी जुटान उद्यापासून नागपुरात आयोजित करण्यात येत आहे। उद्या सकाळी 10 वाजता अग्रसेन भवन रवीनगर इथं या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल। या जुटांमध्ये देशभरात स्वदेशीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात धोरण तयार करण्यात येणार आहे। केंद्र सरकारनं विविध वस्तूंवर तथा खाद्यपदार्थांवरील जीएसटीमध्ये कपात केली आहे। यामुळे जीवनावश्यक वस्तू, कॅन्सर सारख्या उपचारावरील औषधे, जीवन विमा, स्टेशनरी, दुग्धजन्य पदार्थ यांच्यावरील जीएसटी कमी झाल्यानं यवतमाळमधील व्यापारी वर्गांसह महिला वर्गानं स्वागत केलं आहे। शीतल असोपा गृहिणीनं यासंदर्भात प्रतिक्रिया दिली।
मोदी सरकारने जो अभी निर्णय लिया है जीएसटी कपात का, इसके बारे में मैं उनका स्वागत करती हूँ इस निर्णय के लिए। अभी ये निश्चित रूप से हम महिला वर्ग के लिए बहुत ही फायदाजनक निर्णय है। हम अभी घर में में नए नए व्यंजन बना सकते हैं। और दूसरी बात, जो बाकी व्हीकल्स पे वगैरह जो जीएसटी उन्होंने घटा दिया है, इस कारण अभी हमारे यहाँ पे भी हमें कोई बच्चों के लिए, हमारे लिए जो व्हीकल्स लेने थे, कार लेनी थी, वो लेना पॉसिबल हो जाएगा।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। सातारा इथं होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत एकमतानं ही निवड झाल्याचं महामंडळाच्या कार्यवाह सुनीता राजे पवार यांनी आकाशवाणीला सांगितलं।
अखिला चार घटक संस्था, सहा बृहन महाराष्ट्रातल्या संस्था, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि एक मतानं विश्वास पाटील यांची अध्यक्षपदासाठी निवड झालेली आहे। साताऱ्यामध्ये 2026 मध्ये जानेवारी महिन्यातल्या 1, 2, 3, 4 या चार दिवस संमेलन असणार आहे आणि परिचर्चा हा एक वेगळा प्रयोग आम्ही यामध्ये करतोय। युवकांना आकर्षित करण्यासारखं काहीतरी असेल, बालकांसाठी काहीतरी आनंद मिळावा असेल, असं एक वेगळं आणि परिपूर्ण असं संमेलन करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय।
निवृत्त सनदी अधिकारी विश्वास पाटील यांनी पानिपत, पांगिरा, संभाजी, झाडाझडती यासह अनेक कादंबऱ्यांचं लेखन केलं आहे। झाडाझडती या कादंबरीसाठी त्यांना 1992 साली साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। विश्वास पाटील हे सध्या साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत। खून, जाळपोळ आणि भूसुरुंग स्फोटासारख्या हिंसक कारवायांमध्ये सहभागी राहिलेल्या शंकर भीमा महाका वय 32 वर्षे या जहाल नक्षल्यास पोलिसांनी भामरागड तालुक्यातील तिरका मेटाच्या जंगलातून अटक केली आहे। तो भामरागड तालुक्यातील परायणार येथील रहिवासी असून भामरागड दलमचा सदस्य होता। पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूनं तो तिरका मेटाच्या जंगलात वावरत होता। ब्रिटनमध्ये लिव्हरपूल इथं झालेल्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 57 किलो वजनी गटात भारताच्या जस्मिन लॅम्बोरियानं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची पदक विजेती असलेल्या जास्मिननं अंतिम फेरीत पोलंडच्या ज्युलिया सेरेमेटाला 4-1 पराभूत केलं। टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत दुबई इथं आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणार आहे। रात्री 8 खेळाला सुरुवात होईल। गेल्या फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहे। दरम्यान आज होणार असलेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्यभर माझं कुंकू माझा देश हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे। मात्र कोणताही खेळ असला तरी बहुराष्ट्रीय स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळावंच लागतं, असं प्रतिपादन भाजपाचे खासदार आणि माजी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं। सामन्याला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते। राज्यात कालपासून पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली असून पुढील काही दिवस मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे पुढील 4-5 दिवस राज्यातील बहुतांश भागात पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। विदर्भात आज नागपूरसह अनेक भागात मुसळधार पावसाची नोंद झाली। हवामान खात्यानं आगामी काही तासांत यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर इथं पावसाची शक्यता वर्तवली आहे। दरम्यान उद्या देखील संपूर्ण विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळापासून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। आसाममध्ये 18,530 कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। आरक्षणाच्या रक्षणासाठी ओबीसी संघटनांचा 10 ऑक्टोबर रोजी नागपुरात महामोर्चा। सातारा इथं होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड। आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आणि राज्यात पुन्हा पावसाची जोरदार हजेरी, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।